चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महापुरामुळे घटलं ऊस उत्पादन, ऊस उत्पादकांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता। न भूतो न भविष्यती अशा महापुरामुळे बेळगावसह कोल्हापूर सांगली या साखरपट्ट्यातील ऊस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तब्बल 90% ऊस पाण्यात गेल्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या गळीत हंगामात कारखान्यांना ऊसाचा तुटवडा जाणवणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे। महापुरामुळे ऊस पिकाबरोबरच हजारो संसार उघड्यावर पडले, लाखो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली। या अतिवृष्टीनंतर पावसानं दिलेली उघडीप याचाही फटका ऊस पिकाला बसला आहे। पुरासोबत वाहून आलेली माती ऊसाच्या पानांवर राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून ऊस करपला असल्याचं दिसत आहे। परिणामी उपलब्ध ऊस पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याचं चित्र दिसत आहे। ऊसाचं उत्पादन घटल्यामुळे ऊस उत्पादकांना अच्छे दिन येणार आहेत। कारखानदारांना ऊस उत्पादकांच्या पायघड्या घातल्याशिवाय गत्यंतर नाही असंच चित्र आहे। शिवाय येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। या निवडणुकीत बहुतांशी साखर कारखानदार हे उमेदवार असण्याची शक्यता असल्यानं ऊस उत्पादकांना खुश करण्याचा प्रयत्न वाढीव दराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। याचा फायदा सीमा भागातील उत्पादकांनाही होणार आहे। कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांसह बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील नदीकाठावरील हजारो एकरातील ऊस पीक पुरामुळे पाण्याखाली गेलं होतं। यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। यासाठी येणाऱ्या हंगामात कारखाने लवकर सुरू करून पाण्याखाली गेलेला ऊस गाळपास घेऊन जाण्याची सोय करावी अशी मागणी कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी केली आहे। पुरामुळे ऊसाबरोबरच भाजीपाला, केळी अशा पिकांचंही नुकसान झालं आहे। यामुळेच राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। बेळगाव जिल्ह्यात चिक्कोडी, कागवाड, अथणी, रायबाग आणि निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होतं। दरवर्षी गळीत हंगामात ऊसाचं गाळप करून कोट्यावधींची उलाढाल होते, पण यंदा महापुरामुळे ऊस पीक जवळपास उद्ध्वस्त झालं आहे। 8 ते 10 दिवस पुराचं पाणी पिकात राहिल्यानं ऊसाचे शेंडे वाळून गेले आहेत। यासाठी राज्य शासनानं सर्वच साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी होत आहे।